चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सह्याद्री ऊस गाळपात अव्वल। कोरोना व्हायरसच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वात शेवटी कारखाना बंद करून 100% गाळप पूर्ण करून ऊस गाळपात अव्वल दर्जा मिळवला आहे। 152 दिवस गाळप हंगाम सुरू होता। या 2018-19 हंगामात 11,94,692 मेट्रिक टनाचं गाळप आणि 14,83,600 क्विंटल साखरेचं उत्पादन करून 2,855 रुपये उसाचं बिल दिल्याचं सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं। गाळप हंगामाचा समारोप पूजा करून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी सर्व वाहतूकदार, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। सहकार मंत्री पाटील म्हणाले, कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे। त्याचप्रमाणे तब्बल 25% ऊस शेतात शिल्लक होता, पण कारखान्यानं योग्य नियोजन करून शिल्लक ऊसाचं गाळप केलं। बाकी कारखाने मार्चमध्येच बंद झाले, पण सह्याद्री कारखान्यानं 100% ऊस गाळप केला। लॉकडाऊनमुळे कारखान्यात अडकलेल्या मजुरांनी घरी सोडण्याची मागणी केली, पण कारखान्यानं योग्य उपाययोजना राबवत सर्वांच्याच सहकार्यानं हंगाम यशस्वी केला। दरम्यान सभासदांनाही लवकरच साखर दिली जाईल अशी घोषणाही केली। याप्रसंगी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, इरिगेशन विभाग संपर्क प्रमुख आर जी तांबे, मोहनराव पाटील, व्ही बी चव्हाण आदी उपस्थित होते।